आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढ निश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआय ऍपवरुन मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या मे 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.4% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरुपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. इबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये इबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे, तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये इबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहमहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा द्विशताब्दी सोहळा भारताची चेतना, विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.